चीनीमंडी.com पॉडकास्ट।
राज्य शासकीय कार्यालयांसाठी 5 दिवसांचा आठवडा। राज्यातील शासकीय कार्यालयांसाठी 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। आता केंद्राप्रमाणे राज्यातील शासकीय कार्यालयांना प्रत्येक महिन्यातील सर्व शनिवारी आणि रविवारी सुट्टी राहील। यासोबतच दररोज 45 मिनिटांचं वाढीव काम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करावं लागेल। या निर्णयाची अंमलबजावणी 29 फेब्रुवारीपासून होईल। मुंबईसह सर्व कार्यालयांची एकच वेळ। सध्या बृहन्मुंबईतील कार्यालयांची कामकाजाची वेळ सकाळी 9:45 ते सायंकाळी 5:30 अशी आहे। ती आता 9:45 ते सायंकाळी 6:15 अशी होईल। शिपायांसाठी कामकाजाची वेळ सकाळी 9:30 ते सायंकाळी 6:30 अशी राहील। बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी देखील ही वेळ 9:45 ते सायंकाळी 6:15 अशी राहील। बृहन्मुंबई बाहेरील शासकीय कार्यालयांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5:45 अशी कामाची वेळ सध्या आहे। मात्र आता 5 दिवसाचा आठवडा केल्यामुळे मुंबई आणि मुंबई बाहेरील सर्व कार्यालयांना एकच वेळ निश्चित करण्यात आली आहे। सध्याच्या या कार्यालयीन वेळेमध्ये दुपारी 1 ते 2 या वेळेमधील जास्तीत जास्त अर्ध्या तासाची भोजनाची वेळ देखील अंतर्भूत आहे, यांना लागू नाही। ज्या शासकीय कार्यालयांना कारखाना अधिनियम किंवा औद्योगिक विवाद लागू आहे किंवा ज्यांच्या सेवा अत्यावश्यक म्हणून समजल्या जातात अशा कार्यालयांना आणि शासकीय महाविद्यालय, तंत्रनिकेतन, शाळा, पोलीस दल, अग्निशमन दल, सफाई कामगार यांना 5 दिवसाचा आठवडा लागू नाही। ज्या कार्यालयांना 5 दिवसाचा आठवडा लागू नाही ती नावं याप्रमाणे: अत्यावश्यक सेवा, शासकीय रुग्णालय, चिकित्सालय, पोलीस, कारागृह, पाणी पुरवठा प्रकल्प, अग्निशमन दल, सफाई कामगार, शैक्षणिक संस्था, शासकीय महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, शाळा, तंत्रनिकेतन, जलसंपदा विभाग, दापोडी, सातारा, वर्धा, अकोला, अहमदनगर, आष्टी, खडकवासला, नाशिक आणि नांदेड येथील कर्मशाळा, नागपूर, भंडारा येथील मध्यवर्ती कर्मशाळा तसंच जलसंपदा आणि सार्वजनिक विभागाअंतर्गत क्षेत्रीय कामावरील आणि प्रकल्पावरील नियमित आस्थापना, स्थायी आणि अस्थायी आस्थापना आणि रोजंदारीवरील क्षेत्रीय कामगार आणि कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, व्हॅक्सिन इन्स्टिट्यूट नागपूर, महसूल आणि वन विभाग, बल्लारशा, परतवाडा आणि डहाणू येथील एकात्मीकृत घटके, अलापल्ली येथील सॉमिल, विभागीय वन अधिकारी यांच्या नियंत्रणाखालील परतवाडा आणि बल्लारशा येथील वर्कशॉप, शासकीय छायाचित्र नोंदणी कार्यालय पुणे, सामान्य प्रशासन विभाग, शासकीय परिवहन सेवेचा कारखाना विभाग, कृषी विभाग, दुग्धशाळा विकास विभागाअंतर्गत दुग्ध योजना, उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, शासकीय मुद्रणालय, कौशल्य आणि उद्योजकता विकास, सर्व ITI। केंद्र शासनाप्रमाणे राजस्थान, बिहार, पंजाब, दिल्ली, तामिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू आहे। सध्या 2रा आणि 4था शनिवार कार्यालयीन सुट्टी असते। 5 दिवसाच्या आठवड्याच्या प्रस्तावामुळे शासकीय कार्यालयातील वीज, पाणी, वाहनांचं डिझेल, पेट्रोल या खर्चामध्ये बचत होणार आहे। तसंच शासकीय कर्मचाऱ्यांना कुटुंबाला वेळ देणं शक्य होऊन त्यांच्या जीवनमानाचा स्तर उंचावेल।